मेरे शहर में एक दिन
Ein Tag in meiner Stadt.
मैं अपने शहर के मुख्य स्थानों का वर्णन करता हूँ.
Eine kurze Erkundungstour durch meine Stadt, in der ich die wichtigsten Orte wie den Marktplatz, den Park und die Bibliothek beschreibe.
बाजार बड़ा और जिंदा दिल है.
Der Marktplatz ist groß und lebhaft.
वहाँ बहुत सारे लोग हैं.
Viele Menschen sind dort.
यहाँ ताजे फल और सब्जियाँ मिलती हैं.
Hier kann man frisches Obst und Gemüse kaufen.
पार्क हरा और सुंदर है.
Der Park ist grün und schön.
यहाँ चलने जा सकते हैं.
Hier kann man spazieren gehen.
यहाँ कई पेड़ हैं.
Es gibt viele Bäume.
पुस्तकालय शांत और बड़ा है.
Die Bibliothek ist ruhig und groß.
यहाँ किताबें उधार ले सकते हैं.
Hier kann man Bücher ausleihen.
मेरे पसंदीदा खेल.
Mein Lieblingssport.
मैं अपने पसंदीदा खेल का परिचय देता हूँ और नियम और उपकरण बताता हूँ जो इसके लिए चाहिए.
Ich stelle meinen Lieblingssport vor und erkläre die Regeln und die Ausrüstung, die man dafür braucht.
मेरे पसंदीदा खेल फुटबॉल है.
Mein Lieblingssport ist Fußball.
मैं हर हफ्ते एक बार फुटबॉल खेलता हूँ.
Ich spiele Fußball einmal pro Woche.
फुटबॉल के लिए एक गेंद की जरूरत होती है.
Für Fußball braucht man einen Ball.
आपको विशेष जूते भी चाहिए.
Man braucht auch spezielle Schuhe.
मुझे फुटबॉल बहुत रोमांचक लगता है.
Ich finde Fußball sehr spannend.
मैं टीवी पर कई फुटबॉल मैच देखता हूँ.
Ich schaue viele Fußballspiele im Fernsehen.
फुटबॉल लोगों को एक साथ लाता है.
Fußball bringt Menschen zusammen.
घर काम.
Die Arbeit im Haushalt.
मैं विभिन्न कामों की व्याख्या करता हूँ घर में, सफाई से लेकर खाना बनाने तक और कपड़े धोने तक.
Ich erkläre die verschiedenen Aufgaben im Haushalt, von der Reinigung über das Kochen bis zur Wäsche.
मैं एक वैक्यूम क्लीनर का उपयोग करता हूँ फर्श को साफ करने के लिए.
Ich benutze einen Staubsauger, um den Boden zu reinigen.
खाना बनाना मजेदार है और यह आसान है.
Das Kochen macht Spaß und es ist einfach.
मैं अक्सर सलाद बनाता हूँ.
Ich bereite oft Salate zu.
खाना बनाने के बाद मैं रसोई को साफ करता हूँ.
Nach dem Kochen räume ich die Küche auf.
मैं हर हफ्ते कपड़े धोता हूँ.
Die Wäsche wasche ich einmal pro Woche.
मैं कपड़े को छांटता हूँ, पहले मैं उन्हें धोता हूँ.
Ich sortiere die Kleidung, bevor ich sie wasche.
मैं कपड़े धोने के लिए एक वॉशिंग मशीन का उपयोग करता हूँ.
Ich benutze eine Waschmaschine, um die Wäsche zu waschen.
मैं अपना समय व्यवस्थित करता हूँ, सभी कामों को पूरा करने के लिए.
Ich organisiere meine Zeit, um alle Aufgaben zu erledigen.
पाक कला की खोज यात्रा.
Kulinarische Entdeckungsreise.
ये कहानी मेरे पकाने और खाने के अनुभवों के बारे में है विभिन्न रेस्तरां में.
Eine Geschichte über meine Erlebnisse beim Kochen und Essen in verschiedenen Restaurants.
पिछले सप्ताहांत मैंने एक शानदार भारतीय रेस्तरां का दौरा किया.
Letztes Wochenende besuchte ich ein fantastisches indisches Restaurant.
रेस्तरां अपने मसालेदार करी व्यंजनों के लिए प्रसिद्ध था.
Das Restaurant war bekannt für seine würzigen Currygerichte.
मैंने एक चिकन टिक्का मसाला ऑर्डर किया जो बहुt स्वादिष्ट था.
Ich bestellte ein Chicken Tikka Masala, das sehr lecker schmeckte.
रेस्तरां का वातावरण बहुत आमंत्रण देने वाला था.
Die Atmosphäre im Restaurant war sehr einladend.
मैंने स्टाफ के साथ बातचीत का आनंद लिया.
Ich genoss die Gespräche mit dem Personal.
भारतीय भोजन का विविधता हमेशा मुझे प्रेरित करता है.
Die Vielfalt der indischen Küche begeistert mich immer wieder.
यह मेरे लिए एक अविस्मरणीय अनुभव था.
Das war ein unvergessliches Erlebnis für mich.
मुझे अगला रेस्तरां देखने का इंतजार नहीं हो रहा.
Ich kann es kaum erwarten, das nächste Restaurant zu besuchen.
पारिवारिक उत्सव.
Familienfeste.
एक बड़ी पारिवारिक उत्सव की कहानी है जहां हम सभी इकट्ठा होते हैं.
Eine Erzählung über ein großes Familienfest, bei dem wir uns alle versammeln.
उत्सव के लिए तैयारियां हमेशा रोमांचक होती हैं.
Die Vorbereitungen für das Fest sind immer aufregend.
पूरी परिवार सक्रिय रूप से तैयारियों में भाग लेती है.
Die ganze Familie beteiligt sich aktiv an den Vorbereitungen.
हर कोई अपने खास खाने की विधि लेकर आता है.
Jeder bringt seine besondere Art von Essen mit.
बच्चे चारों ओर दौड़ते हैं और खेलते हैं.
Die Kinder laufen herum und spielen.
दादा दादी अपनी बचपन की कहानियां सुनाते हैं.
Die Großeltern erzählen Geschichten aus ihrer Kindheit.
पूरा परिवार एक साथ देखकर हमेशा खुशी होती है.
Es ist immer eine Freude, die gesamte Familie zusammenzusehen.
इस उत्सव की यादें हमेशा हमारे दिलों में रहती हैं.
Die Erinnerungen an dieses Fest bleiben für immer in unseren Herzen.
विदाई.
Der Abschied.
एक गहन कहानी एक करीबी दोस्त से विदाई के क्षण के बारे में।
Eine tiefgründige Geschichte über den Moment des Abschieds von einem engen Freund.
विदाई हमेशा एक भावनात्मक चुनौती होती है।
Der Abschied ist immer eine emotionale Herausforderung.
जब कोई विदा लेता है, तब आंसू और मुस्कान होती हैं।
Es gibt Tränen und Lächeln, wenn man sich verabschiedet.
ये क्षण न केवल कड़वे हैं बल्कि समृद्ध भी हैं।
Diese Momente sind sowohl bittersüß als auch bereichernd.
हम अक्सर साझा यादों के बारे में सोचते हैं।
Wir denken oft an die gemeinsamen Erinnerungen.
हर याद हमारे चेहरे पर मुस्कान लाती है।
Jede Erinnerung bringt ein Lächeln auf unser Gesicht.
विदाई हमें समय की कीमत समझाती है।
Der Abschied lehrt uns, die Zeit zu schätzen.
हालांकि विदाई दर्दनाक है, दोस्ती बनी रहती है।
Obwohl der Abschied schmerzhaft ist, bleibt die Freundschaft bestehen.
हमें हमेशा अच्छे दिनों को याद रखना चाहिए।
Wir sollten uns immer an die schönen Zeiten erinnern.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.